चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज शनिवार 19 सप्टेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली। महाराष्ट्रामध्ये असते साखरेचा व्यापार 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर 33 भाव 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3290 रुपये ते 3240 रुपये राहिला, तर 33 भाव 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये होता। गुजरातमध्ये असतील साखरेचा व्यापार 3231 रुपये ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर 33 भाव 3251 रुपये ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला। तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3390 रुपये ते 3450 रुपये होता। 33 भाव 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला।